केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसंपन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवि ज्ञानेशाङ्घ्रिसरो स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् आज या महिन्याचा चौथा शनिवार आपला अनुषंगिक साधनेचा वार आहे. आपण श्वासावर सोहम भजनाची साधना करणार आहोत. भजन याचा अर्थ एकरूपता. परमात्म वस्तूशी एकरूपता म्हणजे सोहम भजन. आपण काय करणार आहोत ते आधी मी तुम्हाला सांगतो. त्याप्रमाणे आपण साधना करणार आहोत. प्रथम आपण एक 3 ते 4 मिनिटं ठरवून जिद्दीनी आतलं बळ वापरून विचार उठू न देणं हे करणार आहोत. विचार उठू द्यायचा नाही हा आपला निर्धार, म्हणून विचार उठू देत नाही अशा जिद्दीने आपल्याला बसायचं आहे. फक्त 3-4 मिनिटं शब्दाचा उच्चारच जर केला नाही तर विचार उठत नाही. अनाहूतपणाने उठणारा विचार देखील झटकून टाका, उठणारच नाही. जर तुम्ही नीट ठरवलं तर विचार उठणार नाही, कारण तशी 3-4 मिनिटाचा काळ हा थोडाच काळ आहे, तुम्हाला जमेल. अशा रीतीने निर्विचार राहणं, अमन राहणं याचा आपण 3 ते 4 मिनिटं असा अभ्यास करणार आहोत. या 4 मिनिटात अर्थात विचार उठत नाही हे पाहणारा मी तिथं आहे, विचार उठू न देणारा मी त्याला समजत आहे की आपल्याला विचार उठू द्यायचा नाही, आणि त्या निश्चयाने तो विचार उठू देत नाही. अशा स्थितीमध्ये अशी साधारण 4 मिनिटं झाल्यानंतर मात्र पहिला विचार आपल्या चित्तामध्ये उठेल तो सद्गुरूंचा. आपण आपल्या मनश्चक्षूंसमोर विचाररहित झाल्यानंतर प्रथम आपल्या मनश्चक्षूंसमोर आपल्या सद्गुरूंना आपण आणू, आणि एक छोटीशी थोडा वेळ त्यांची जणू पूजाच आपण करू. पंचामृती पूजा सद्गुरूंची आपण करणार आहोत. सद्गुरू एका उत्तम आसनावर बसलेले असतील, त्यांना पाय ठेवण्यासाठी देखील एक उत्तम अशी व्यवस्था असेल. आपण पंचामृताने त्यांचे पाय धुऊ पुसू. गंध, अक्षता, हळद, कुंकू इत्यादी हार फुलं जशी आपण पूजा करतो तसंच रंगून तिथं मी बोलणार काही नाही, आपल्यालाच आपल्या आठवून ही पूजा करायची आहे. अशी सद्गुरूंची मानस पूजा केल्यानंतर सद्गुरूंना हार घालू, प्रसाद आपण अर्पण करू, मग सद्गुरूंचं वचन आपण आठवू. तेव्हा मी बोलेन परत. सद्गुरूंचं वचन म्हणजे ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तुची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. हे मुख्य सद्गुरूंचं वचन. जीव हा मुळातच परमात्म स्वरूप आहे, तू अविनाशी चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप आत्मा आहेस, तू देह मन बुद्धी नाहीस, असं सद्गुरूंचं मुख्य वचन. त्याला प्रतिसाद देताना शिष्य तो परमात्माच मी आहे अशा प्रकारे सोहम भाव धारण करतो. सद्गुरु सांगतात की तू परमात्म स्वरूप आहेस, तो परमात्माच तू आहेस. त्याला शिष्याकडून मिळालेलं उत्तर म्हणजे तो परमात्माच मी आहे, सोहम अस्मी इति. अशा प्रकारे हा सोहम शब्द तो परमात्माच मी आहे, मी देह मन बुद्धी नाही, अशा शब्दाचं अशा वाक्याचं ओळीनी शब्दशहा वाक्याचं आपण एकापाठोपाठ एक आलंबन धरणार आहोत. वाक्य म्हणून झालं की परत मनात तेच वाक्य, अशा प्रकारे साधारण एक 4-5 मिनिटं आपण करणार आहोत. एकदा एक वाक्य म्हणून आलंबन पूर्ण झालं की एक 2-5 क्षण थांबणार आहोत. ते थांबणं मात्र आपलं सोहम भावामध्ये असावं आणि मग परत त्या वाक्याचं मनोमन उच्चारण. परत 2-5 क्षण आपण थांबणार आहोत. अशा प्रकारे आपण सोहम चिंतन आणि सोहम भाव आपल्या ठिकाणी जागृत करू आणि मग आपण आपल्या श्वासावर लक्ष देणार आहोत. श्वासावर सोहम भावाने लक्ष द्यायचं आहे. आपण परमात्म स्वरूप आहोत या भावाने श्वासावर लक्ष देणं आणि मग सोहम भावानेच श्वासाचा जो सगळा मार्ग आहे नाभीस्थानापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत एक एक भागामध्ये आपण श्वासाकडे लक्ष सोहम भावानी अशा पद्धतीने करणार आहोत. त्याच्यामध्ये नाभिकमला पाशी, मग नाभिकमलापासून ते छातीच्या खालच्या भागापर्यंत असणारा आपला पोटाचा वरचा भाग, त्याच्यानंतर छातीची एक मंद हालचाल, मग नासाभ्यंतर चारिणो म्हणजे अगदी भगवंत म्हणतात तसं छोटा जो श्वास असतो तिथंच चाललेला नाकामध्ये, मग नंतर भ्रुकुटी मध्या पाशी सोहम भाव, पण श्वासाकडेही लक्ष आहे आणि भ्रुकुटी मध्यापाशीही सोहम भाव आहे आणि त्याच्यानंतर टाळूपाशी सोहम भाव. टाळूपाशी सोहम भाव आपण जेव्हा धरू तेव्हा श्वासाकडे लक्ष देणं अशक्य होतं असं तुमच्या लक्षात येईल. श्वासाकडे आपण मग दुर्लक्ष करू आणि जर तिथून आपण खाली आलो, ध्यान जर आपलं खाली आलं, उतरलं, तर परत आपण भ्रुकुटी मध्यापाशी सोहम भाव आणि मग किंचित वर परत लक्ष आणि एक प्रकारे ध्यान सदृश स्थिती निर्माण होईल. ताळूपाशी सोहम भाव केवळ शिल्लक राहील आणि मग उरेल ते ध्यान म्हणजे एक रूपता. बघा, आपल्याला हे सगळं जमवायचं आहे. आपण डोळे मिटून बसू. एकदा आपलं आसन तपासून पहा. आपली मांडी सरळ ताठ बसलेले आहोत. खांदे ओढून धरलेले नाहीत. शरीरावर कुठंच ताण नाही. हनुवटी जमिनीला समांतर. छातीकडे झुकलेलीही नको आणि मागही डोकं वळलेलं नको. डोळे सहज मिटलेले, त्याच्यात जोर नको, भुवया ताणलेल्या नकोत, कानशील ताणलेली नकोत. कालाचे स्नायू देखील आवरून धरलेले नकोत, सैल सोडलेले, जणू ओघळलेले. आपला जो जबडा आहे अंतर, वरचे दात आणि खालचे दात याच्यामध्ये अंतर आहे. अनुवटी थोडी खाली सरकलेली आहे. आणि आता शब्दरहित राहा, विचार उठू देऊ नका. निग्रहानी निश्चयानी हे जमत. 3-4 मिनिट विचार उठू न देण्याच्या निश्चयाने थोडा वेळ विचाररहित राहता येतो. सद्गुरूंना आपल्या मनःशक्तींसमोर आता आपण आणू. एका उत्तम आसनावर सद्गुरु विराजमान झालेले आहेत. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जनी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, असे सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, निवाला मनी लेश नाही भ्रमाचा, असे ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तं नमामि. अशा सद्गुरूंची मानस पूजा आपण करणार आहोत. जनितनी आपल्या कल्पनेप्रमाणे, शास्त्रवत विधिवत कल्पनेप्रमाणे करायची आहे. मी तुम्हाला 3 ते 4 मिनिटं देतो. भक्तिभावाने केलेल्या पूजनानंतर गुरु उपदेशाचं स्मरण, सद्गुरु करून देत आहेत आपणही करतो आहोत. अविनाशी आदि रहित अंत रहित जन्म रहित मृत्यु रहित चैतन्य मात्र जाणीव स्वरूप आनंद प्रेम शांत स्वरूप परमात्मा तू आहेस. तू देह मन बुद्धि नाहीस. या गुरु उपदेशाचं चिंतन करू एक मिनिट भर. त्याच्यातून आपोआप सोहमचं चिंतन निर्माण होईल. अविनाशी जाणीव स्वरूप आनंद प्रेम शांत स्वरूप परमात्माच तू आहेस. आपल्या बाजूनी चिंतन अविनाशी चैतन्य मात्र आनंद प्रेम शांत स्वरूप परमात्माच मी आहे. सोहम अस्मि इति. वाक्य लक्षात ठेवा. अविनाशी चैतन्य स्वरूप आनंद प्रेम शांत स्वरूप परमात्माच मी आहे. सोहम हंसहा इति. वाक्य मनातल्या मनात उच्चारून झाल्यानंतर या वाक्याच्या अर्थाच्या भावाशी एकरूप व्हायचं. दोन चार क्षण आणि परत त्या वाक्याचं मनात उच्चारण करायचं. अविनाशी चैतन्य स्वरूप आनंद प्रेम शांत स्वरूप परमात्माच मी आहे. सोहम हंसहा इति. आता मी बोलणार नाही. पाच सात वेळेला अशा प्रकारे वाक्य उच्चारायचं आणि त्या भावाशी तदाकार होऊन दोन चार क्षण राहायचं. परत वाक्याचं उच्चारण मनातल्या मनात. आपण परमात्म स्वरूप असा सोहम भाव सतत स्मरत राहणं आणि या सोहम भावानी आता श्वासाकडे लक्ष. श्वासावर सोहम करू नका. श्वास घेताना सो सोडताना हम असं याचं स्वरूप नाही. आपण सोहम भावावर आहोत आणि श्वासाकडे लक्ष. आपण परमात्म स्वरूप अशा विश्वासात आहोत आणि श्वासाकडे लक्ष. मात्र श्वासाकडे लक्ष ठेवताना आपण एक युक्ती योजणार आहोत. आपल्या नाभीस्थानी लक्ष द्या. श्वास घेण्या आणि सोडण्याच्या दरम्यान तुम्हाला तुमचं पोट हालचाल करताना जाणवेल. नाभीस्थानी लक्ष द्या. सोहम भावानी आपण अविनाशी चैतन्य स्वरूप आनंद प्रेम शांत स्वरूप परमात्माच आहोत. सोहम हंसः. क्षणभर थांबल्यानंतर जो भाव निर्माण होतो तो सोहम भाव. नाभीस्थानी लक्ष श्वासाकडे. श्वासामुळे हलणाऱ्या पोटाच्या भागाकडे लक्ष अर्थात श्वासाकडे. आपण परमात्म स्वरूप मनातल्या मनात तेच वाक्य म्हणा. पोटाकडे लक्ष. आपण अविनाशी चैतन्य मात्र आनंद प्रेम शांत स्वरूप परमात्माच आहोत. सोहम हंसः. त्या भावाशी तदाकार. श्वासाकडे लक्ष. पोटाकडे लक्ष. आता 2-3 मिनिटं मी काही बोलणार नाही. तुम्हाला हे करायचं आहे. नाभिस्थानाच्या वरच्या पोटाकडे लक्ष. तुमच्या लक्षात येईल कि इथं तुलनेनी पोटाची कमी हालचाल होते. आपण अविनाशी चैतन्य मात्र आनंद प्रेम शांत स्वरूप परमात्माच आहोत. सोहम हंसहा इति. लक्ष देताना या सोहम भावाने लक्ष द्यायचं आहे. थोडा वेळ थांबायचं, परत हा विचार पाठोपाठ शब्दरहित सोहम भाव. परत वाक्याचं उच्चारण, परत थोडा वेळ थांबून सोहम भाव. वरच्या पोटाकडे लक्ष, श्वासाकडे लक्ष. आता सोहम भावासहित तुमच्या छातीकडे लक्ष. तुमच्या लक्षात येईल की तुलनेने छातीची हालचाल खूपच कमी होते. छातीकडे लक्ष, पर्यायाने श्वास. सोहम वाक्याचं चिंतन आणि थोडा वेळ त्या भावामध्ये शब्दा विरहित राहणं. मी अविनाशी चैतन्य स्वरूप आनंद प्रेम शांत स्वरूप परमात्माच आहे. सोहम हंसहा. छातीकडे लक्ष. छातीची अति मंद हालचाल पाहतो आहे श्वासाबरोबर होणारी. वाक्याचं उच्चारण, थोडा वेळ त्या भावात राहणं, परत वाक्याचं उच्चारण, परत त्या भावामध्ये राहणं, हेही चालू आहे.
आता नाक ज्या ठिकाणी कपाळाला येऊन मिळतं त्या नाकाच्या आतल्या भागामध्ये कल्पनेने श्वासाकडे पहा. आता या वाक्याचं मात्र स्मरण नाही, आता फक्त सोहम शब्द. आता या वाक्याचा जो भाव आहे तो भाव पुरेपूर आपल्या लक्षात आलेला आहे. आपण परमात्म स्वरूप आहोत या सोहम भावानी श्वास घेताना सो शब्द आणि सोडताना हम अशा प्रकारे सोहम शब्द. श्वास सोडताना हा श्वास छोटा असल्यामुळं नाकपुडीपर्यंतच लक्ष आणि नाकपुडीपर्यंत पासून वर कपाळाच्या भागात श्वास पोचतो तिथपर्यंत लक्ष. सोहम भावानी श्वास घेताना सो सोडताना हम मनातल्या मनात उच्चारा आणि सोहम भाव कायम राहू देत. सोहम शब्दाव्यतिरिक्त एकही श्वास घेतला सोडला जाऊ नये आणि सोहम भावानी युक्त असलं पाहिजे अशी अट. आता अजून एक लक्ष ठेवायला मी तुम्हाला सांगणार आहे. कपाळाला नाक ज्या ठिकाणी येऊन मिळालं तिथून श्वास सोडत असताना कल्पनेने श्वास नलिकेतून फुफ्फुसापर्यंत लक्ष द्यायचं आणि श्वास घेत असताना फुफ्फुसातून भ्रुकुटी मध्यापर्यंत लक्ष द्यायचं. श्वास घेत असताना कल्पनेनी फुफ्फुसातून श्वास नलिकेतून भ्रुकुटी मध्यापर्यंत लक्ष, सोडताना भ्रुकुटी मध्यापासून ते फुफ्फुसापर्यंत लक्ष. श्वास घेत असताना फुफ्फुसातून ऊर्ध्वगामी होत सो शब्दाचा आलंबन, श्वास सोडताना हम शब्दाचा आलंबन. सोहम भावानी युक्त सोहम भावावर पूर्ण एकाग्र, दुसरा विचार नको, शब्द नको. आता कपालास्थींच्या प्रदेशाकडे लक्ष. सोहम भाव श्वास अस्पष्ट जाणवेल, सोहम भाव प्रधान. सोहम शब्दाचा उच्चार बंद. श्वास जाणवेल आज्ञा चक्रापाशी लक्ष. सोहम भावानी युक्त कोणाकोणाच्या बाबतीत असं घडेल की श्वास देखील ऊर्ध्वगामी होऊन थांबून राहील. आज्ञाचक्रापाशी केवळ सोहम भाव शिल्लक राहील. थोडा वेळ असं राहील, नंतर परत नकळत श्वास चालू राहील, पण तुम्ही मात्र आज्ञाचक्रापाशी सोहम भावानी लक्ष देऊन थांबायचं आहे. नकळत श्वासाकडे लक्ष. थेट नव्हे, आणि जेव्हा श्वास ऊर्ध्वगामी होऊन थांबेल, सोहम भाव आणि श्वास हे एकत्र येतील, तसेच बसून राहा. आता श्वासाकडे संपूर्ण दुर्लक्ष. मस्तकाच्या पोकळीमध्ये केवळ सोहम भावाने थांबलेले आहात. श्वास एकतर मंद हलकेच चालू राहील किंवा वारंवार ऊर्ध्वगामी होऊन रोधून धरला जाईल. तुम्ही आता ध्यानाच्या स्थितीत आहात. तुमचं ध्यान चिदाकाशामध्ये अजून ऊर्ध्वगामी होऊ देत. मस्तकाच्या माथ्याच्या खाली टाळूच्या प्रांतामध्ये इथं श्वास पोचत देखील नाही. शब्दरहित शांत आत्मस्थितीत या स्थितीतून जर खाली आलात तर चिदाकाशापर्यंत निर्विचार सोहम भावनेत स्थिर परत ऊर्ध्वगामी व्हाल. जे सहज घडेल ते घडू दे. मनरहित देहरहित अविनाशी चैतन्याशी समरस आनंद प्रेम शांत स्वरूप या ध्यानाच्या स्थितीतून खाली यायचं आहे क्रमाने ब्रह्मरंध्रापासून सहस्रार चक्रापासून आज्ञा चक्रापर्यंत या. आणि तशीच शांती समाधान राखून आज्ञाचक्रापासून देखील आता देहभावाशी संबंधित असे व्हा. मनश्चक्षूंसमोर परत एकदा सद्गुरूंना आपण पाहूया, त्यांच्या चरणांवर आपण मस्तक ठेवूया, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत आपल्या गालाला डोळ्याला त्याचा हलकेच स्पर्श करत हरी हरी डोळे उघडायला हरकत नाही. हरी हरी हरा हरी हरी बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्पण. हरि हरि हरि.